नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये घटोत्थापनेनं नवरात्राची सांगता. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर 91,000 आंतरवासिता संधी उपलब्ध. नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा बांगलादेशवर 133 धावांनी विजय. मालिका 3-0 अशी जिंकली. आता सविस्तर बातम्या. विजयादशमीचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुकादेवी मंदिर, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवी मंदिर, जालना जिल्ह्यात अंबड इथं मत्स्योदरी देवी मंदिर आणि छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना होऊन नवरात्राची सांगता झाली. नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास सीमोल्लंघनानंतर दर्शनासाठी मंदिरांमधून गर्दी केली होती. घरोघरी काल दसऱ्यानिमित्त सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, वाहनपूजन आदी सोहळे पार पडले. सायंकाळी रावण दहनासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः लहान मुलांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. 3:30 शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या कालच्या दिवशी घर खरेदी, वाहन खरेदी तसंच आभूषण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज पहाटे देवीचं सीमोल्लंघन झालं. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कुंकवाची आणि फुलांची उधळण करत देवीनं मंदिराभोवती पालखीतून प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यानंतर देवीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे. दसऱ्यानिमित्त राज्यभरात विविध मान्यवरांनी मेळाव्यांना संबोधित केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 99व्या स्थापना दिनानिमित्त काल सकाळी नागपूर इथं विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी संबोधित केलं. वाढत्या महिला अत्याचारांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यावेळी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करेल असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथं 25 ठिकाणी सकाळी संघ स्वयंसेवकांनी शिस्तबद्धरित्या पथसंचलन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे काल मुंबईत पार पडले. आझाद मैदानावर झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना लाडकी बहीण योजनेचं कौतुक केल्याबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आभार मानले. तसंच खरी शिवसेना आपलीच असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
92 वर्षाच्या आशाताई आपल्या सरकारचं कौतुक करतात तेव्हा शाबासकीची ताप पाठीवर पडते. आशाताईंना मी धन्यवाद देतो. आणि म्हणून शिवसेना कोणाची आहे? खरी शिवसेना लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेना आपली आहे, धनुष्यबाण आपल्या आहे, बाळासाहेबांचे विचार आपले, दिगे साहेबांचे विचार आपले आहेत. आणि म्हणून कोण जिंकले, कोण हरलंय, कोण पुढे गेलंय सांगण्याची आवश्यकता मला नाही.
शिवाजी पार्कमध्ये झालेल्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर टीका करत सत्तेवर आल्यास हे निर्णय रद्द करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. हे जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे निर्णय आहेत, जे जे तुमच्या विकासकांचे, बिल्डरचे, मित्रांचे झोळ्या फरणारे निर्णय आहेत, ते आम्ही रद्द करूच. तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू, पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही या पापात सहभागी होऊ नका, नाही तर तुम्हाला सुद्धा तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव इथं काल झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यातल्या 18 पगड जाती धर्मांच्या जनतेला सोबत घेणार असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ बांधण्याचं आवाहन त्यांनी केलं. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या नारायणगड इथं झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना संबोधित केलं. नारायणगडानं कधीच जातीची शिकवण दिली नसून कायम समतेचा संदेश दिला असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. परभणी शहरातल्या श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विजयादशमीनिमित्त काल भव्य महादौड काढण्यात आली. परभणी शहरातली ही सुमारे 45 वर्षांची परंपरा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनंही काल शहरात पथसंचलन करण्यात आलं। नांदेड इथं शीख धर्मियांच्या पवित्र तख्त सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा इथून काल विजयादशमीनिमित्त पारंपरिक हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली। शीख बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल साजरा झाला। नागपूर इथं दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली। यावेळी समता सैनिक दलानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन केलं। यासाठी देशभरातून बौद्ध अनुयायी नागपूर इथं दाखल झाले होते। यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या बुद्धलिनीच्या पायथ्याशी असलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी काल बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले होते। ध्वजारोहण धम्मदेसनासह विविध धार्मिक कार्यक्रम अन्नदान या ठिकाणी पार पडलं। नांदेड शहरात बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारो उपासिकांच्या उपस्थितीत महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली। बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर 3 अज्ञातांनी गोळीबार केला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। मुंबईत कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा होईल असंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणाचा तपास एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडे सोपवणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91,000 इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। हे पोर्टल कालपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात। कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधींबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल वायू ऊर्जा पर्यटन यासारख्या विविध 24 क्षेत्रांचा समावेश आहे। आर्थिक वर्ष 2024-25 या काळात 21-24 वर्षे वयोगटातल्या 25,000,000 जणांना आंतरवासिता संधी मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। आंतरवासिता उमेदवाराला 1 वर्षासाठी दरमहा 5,000 रुपये तर 1 रकमी अनुदान म्हणून 6,000 रुपये दिले जाणार आहेत। नांदेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील यावेळी उपस्थित असतील। भारतानं काल झालेल्या T20 क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला। या विजयाबरोबरच भारतानं 3 सामन्यांची ही मालिका 3-0 अशी जिंकली। प्रथम फलंदाजी करत भारतानं संजू सॅमसनच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात 6 बाद 297 धावा केल्या। सॅमसननं 111 तर सूर्यकुमार यादवनं 75 धावा केल्या। प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकात 7 बाद 164 धावाच करू शकला। रवी बिश्नोई यानं 3 तर मयंक यादवनं 2 बळी टिपले। सामनावीरसह मालिकावीरचा किताब अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला देण्यात आला। दरम्यान महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे। अंतिम फेरीतील 4 संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे। लातूर शहर महापालिकेच्या वतीनं कर थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी विजयादशमीनिमित्त विशेष सूट जाहीर केली आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकबाकी रक्कम 1 रकमी भरल्यास त्यावरच्या व्याजावर 75% सूट देण्यात येणार आहे। नांदेड महापालिकेनंही पाणीकर शास्ती माफी योजनेला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। ही मुदत परवा संपली होती, मात्र योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही मुदतवाढ देण्यात आली। नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पारडी शिवारात काल स्थानिक गुन्हे शाखेनं चौघांकडून 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस जप्त केले। जालना शहरातल्या आंबड चौफुली भागातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी काल पकडला। या ट्रकमध्ये राज्यात बंदी असलेल्या 55,75,000 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा। माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या आणि प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर 91,000 आंतरवासिता संधी उपलब्ध। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।